नमस्कार. आपण ऐकत आहात यशवाणी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवाणी ऐकण्यासाठी आपल्याला लॉग ऑन करायचं आहे ycmou.digitalyuniversity.ac. यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी लाईव्ह. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक अभ्यासक्रम राबवले जातात. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर असे अनेक शिक्षणक्रम राबवले जातात. अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी विविध विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित मार्गदर्शनाचा कार्यक्रम आपण यशवाणीद्वारे ऐकत आहात. विशिष्ट विषयावर मार्गदर्शन केल्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका मनामध्ये असतील, तर आपण आम्हाला लाईव्ह फोनवर प्रश्न विचारू शकतात. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत कोड क्रमांक 0253 आणि फोन नंबर्स 2231 480 2231 481 आणि 2230 334. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या यशवाणीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आम्ही नेहमीच आपल्यासाठी एक नवीन विषय, वेगळा विषय घेऊन येत असतो. आज सुद्धा असाच एक लेखन कौशल्य याविषयी आपण मार्गदर्शन ऐकणार आहात. मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत डॉ उमेश राजदरकर सर. याआधी पण त्यांनी अध्ययन कौशल्य, श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज आपल्याला ते लेखन कौशल्य आणि लायब्ररीचा म्हणजेच ग्रंथालयाचा वापर आपण कसा करायला हवा याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्या शाखेचे ते संचालक आहेत. 20 वर्षापासून अध्ययन क्षेत्राचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी पीएचडी अर्थशास्त्रात केलेली आहे. दूरशिक्षणात त्यांनी पदवी मिळवलेली आहे. त्यांची अर्थशास्त्राची अनेक पुस्तकं आज अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी व्याख्यानाचं आयोजन केलेलं होतं, त्यामध्ये ते व्याख्यान देऊन आलेले आहेत. अशा अतिशय कौशल्यपूर्ण वातावरणामध्ये आपण अनेक त्यांचं मार्गदर्शन ऐकलेलं आहे आणि आज सुद्धा असंच कौशल्याचं म्हणजे लेखन कौशल्य याविषयी मार्गदर्शन ऐकणार आहात. विद्यार्थी मित्रमैत्रिणींतर्फे मी सरांचं स्टुडिओत स्वागत करते. सर नमस्कार.
नमस्कार.
सर मागे सुद्धा आपण अध्ययन, श्रवण आणि वाचन कौशल्य याच्याविषयी अतिशय सुंदर टिप्स विद्यार्थ्यांना दिलेले आहेत आणि आज सुद्धा त्याच अध्ययनाचा एक भाग म्हणजे लेखन कौशल्य याविषयी तुम्ही आम्हाला सांगणार आहात.
बरोबर आहे.
तर या विषयी सुरुवातीला काय सांगाल?
आपण पाहिलं की वाचन कौशल्य, स्मरण कौशल्य ही कौशल्य आपण अगोदरच्या आपल्या व्याख्यानांमध्ये पाहिली आणि त्याचं आउटपुट काय असं जर कोणी विचारलं तर तुम्हाला किती माहिती तुम्ही ग्रहण केली, किती आशय तुम्ही ग्रहण केला आणि तो आशय तुम्हाला जर कोणी त्याचं सार मांडायला सांगितलं किंवा तो लिहून दाखवायला सांगितलं तर तुम्ही किती लिहिता याच्यावर तुमचं त्या अध्ययनाचं आउटपुट हे अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही 4 तास अभ्यास केला, स्मरणात ठेवलं, चांगल्या प्रकारे आशय ग्रहण केला पण मला जर काही लिहिता आलं नाही तर काही उपयोग नाही.
बरोबर.
त्यामुळे आजपर्यंतचा आपण जो विचार केलेला आहे तो विचार हा एक प्रकारच्या मानसिक पातळीवरचा, बौद्धिक पातळीवरचा होता आणि आता आपल्याला त्याचं आउटपुट द्यायचंय म्हणजे त्याचा रिझल्ट द्यायचा आहे, त्याचं एक प्रकारे उत्पादन आपल्याला द्यायचं आहे. तर ते देण्याकरता आपल्याजवळ लेखन कौशल्य असणं फार आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी पत्र लिहिण्याची खूप छान पद्धत होती. म्हणजे पत्र आलं की सर्व कुटुंबातली सदस्य एकत्र बसून ते पत्र वाचत असत आणि त्या लेखनामधून मग मानवी संबंधांचे एक वेगवेगळे कंगोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायचे. आता काय झालंय की फोन आलेले आहेत, टेलिफोन आलेले आहेत, मोबाईल्स आलेले आहेत, इंटरनेटवरनं लोक एकमेकांना अगदी दुसऱ्या देशात असेल तरी पाहून त्याच्याशी गप्पा मारतात. त्यामुळे लेखन हल्ली कोणी करायला तयार नाही. उद्या तुम्ही जर मला सांगितलं की सर आपला पुढला शुक्रवारी व्याख्यान आहे आणि मला तुम्हाला कळवायचंय तर मी तुम्हाला पटकन म्हणतो ठीक आहे तुम्ही मला फोन करा. मी तुम्हाला असं म्हणत नाही ठीक आहे तुम्ही मला पत्र पाठवा, कारण पत्र लिहिण्याची आजच्या या आधुनिक जगामध्ये पत्र लिहिण्याची कला ही खूप दुर्मिळ होत चालली आहे. आणि कोणाचं जर पत्र आलं तर आपण पत्र म्हणजे आता येतात ते फक्त बिलच येतात टेलिफोनचे वगैरे, बाकी रिटर्न मॅटर असा काही येत नाही. सर्वजण आपल्याशी फोनवर बोलतात, आपण त्यांच्याशी फोनवर बोलतो, ईमेल्स करतो, झालं काम. आता ईमेल जरी म्हटलं तरी ते अत्यंत त्रोटक भाषेमध्ये असतात, त्रोटक स्वरूपात असतात, त्याच्यामुळे त्याच्यात विश्लेषणाचाही काही फारसा वाव नसतो. आता या रोजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये लेखनाची जर त्या ठिकाणी गरजच कमी होऊ लागलेली आहे तर लेखन कौशल्य विकसित करण्याची काय गरज आहे असाही प्रश्न उपस्थित होतो. पण ज्यावेळेला आपण अध्ययन करतो त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की माझं अध्ययन किती चांगलं झालेलं आहे हे तपासण्याचा एकमेव मार्ग निदान आजच्या परिस्थितीमध्ये तरी हे लेखन कौशल्य हाच आहे. म्हणजे मी परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं माझे उत्तर लिहितो, किती मुद्देसूत लिहितो, किती परिणामकारकपणे लिहितो, किती स्वच्छ व चांगल्या भाषेमध्ये अक्षरामध्ये लिहितो याच्यावरून परीक्षेमधला माझा परफॉर्मन्स ठरतो. त्याच्यामुळे लेखनाला अत्यंत महत्व आहे. पण दुर्दैवाने काय होतं की आपण अध्ययनाकरता करावं लागणारं लेखन आणि दैनंदिन जीवनात आपल्याला असलेली लेखनाची गरज याची गल्लत करतो आणि मग असं वाटतं की अहो सध्या काय लेखनाचं काही संधीच मिळत नाही मला, किंवा लेखन माझं मागे पडलं आहे, किंवा माझा लिहिण्याचा वेग कमी आहे, असे आपण कारण शोधत असतो. परंतु खरं पाहिलं तर लेखन कौशल्य इतकं परिणामकारक जे कौशल्य आहे की जे आपल्याला आपल्या अध्ययनाचं एक सार परिणामकारकपणे मांडायला मदत करतं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. आता काय होतं की लेखनाचा साधारणपणे प्रत्येकालाच कंटाळा असतो. म्हणजे तुम्हाला जरी सांगितलं की आजच्या लेक्चरचं एक सार लिहून काढा तरी तुम्ही म्हणाल अरे बापरे परत मला सगळं आठवायला लागेल, त्याच्यापेक्षा सर तुम्ही एवढी कॅसेट आहे ती ऐका आणि तुमचं तुम्ही सार काढून घ्या. तर एक जनरल असा अभ्यास आहे की लेखनाचा प्रत्येकालाच कंटाळा येतो, त्याच्यात तुम्ही आहे मी आहे सर्वजण आहे, आणि ही एक नॅचरल टेंडन्सी झाली. आणि आजकालच्या या संशोधनाने तर आपलं लेखनाची त्या ठिकाणी सवयच मोडून टाकलेली आहे. त्याच्यामुळे लेखनाची करण्याची वृत्ती आणि त्याबाबतचा कंटाळा हा एक सर्वसामान्य विचार त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. पण जर आपण अध्ययन करत असाल तर त्यावेळेला अध्ययनाबरोबर वाचनाबरोबर स्मरणाबरोबर ऐकण्याच्या कौशल्याबरोबरच श्रवण कौशल्याबरोबरच आपण जर लेखन कौशल्य त्या ठिकाणी विकसित करत राहिलो तर त्याचा फार चांगला उपयोग होतो. उदाहरणार्थ तुम्हाला आज भारतीय अर्थव्यवस्थेवर एखादं लेक्चर काउन्सिलिंग सेशनमध्ये तुम्हाला दिलं, तुम्ही घरी आल्यानंतर त्यातले काय मुद्दे होते हे आठवले आणि ते एका कागदावर लिहून काढले की तुमचं त्या दिवसाचं अध्ययन हे लक्षात तर राहीलच, परंतु त्याचबरोबर ते आपल्या हाताखालून गेल्यामुळे त्याचं रिइन्फोर्समेंट म्हणजे ज्याला आपण त्याचं ते पक्क होणं जे म्हणतो ते तुमच्या मनामध्ये ठासलं जाईल, ते स्मरणामध्ये तुमचं चांगलं राहील. पण आपण हे रोजच्या याच्यात करत नाही. म्हणजे आज आपण काय शिकलो किंवा काउन्सिलिंग सेशनमध्ये आपल्याला आज काय सरांनी चर्चा केली हे जर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जेवढं आठवतं तेवढं लिहून काढलं, तेवढं जरी रस केलं तरी तुमचं लेखन कौशल्य हे त्या ठिकाणी विकसित होईल आणि त्याचबरोबर लेखनाचा येणारा जो एक कंटाळा असतो आपल्याला तो त्या ठिकाणी दूर होईल. तर पहिली गोष्ट अशी एक लक्षात ठेवायची असते लेखन कौशल्य जर विकसित करायचं असेल तर एक पहिली गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची की लेखनाचा कंटाळा येतो आणि त्या कंटाळ्यावर मात तुम्हाला करायची आहे. हे पहिलं ही पहिली अडचण तुम्ही जर पार केली तर तुमचं कौशल्य लेखन कौशल्य कसं विकसित करता येईल याच्याकरता तुमची एक मानसिक प्रवृत्ती पॉझिटिव्ह अप्रोच तुमचा तयार होईल की नाही मला या लेखन करायचा कंटाळा जो येतो त्याच्यावरच मला मात करायची आहे. तुम्ही आज काही नाही चार बातम्या वाचल्या पेपरमध्ये त्याचं सार लिहून काढेल असं जरी तुम्ही रोज केलं तरी तुमचं कौशल्य विकसित होतं. दुसरं एक लेखनाचा कंटाळा काय येतो याचं कारण असं की लेखनाला वेळ खूप लागतो आणि पटकन फोनवरून बोलणं किंवा पटकन आठवून त्या ठिकाणी काही सांगणं हे आपल्याला सोपं वाटतं. पण लेखनामध्ये तुमचा मेंदू, तुमचं मन, तुमचं स्मरण, तुम्ही ऐकलेलं हे सर्व ऑर्गन्स तुमचे कामाला लागतात आणि मुख्य म्हणजे तुमचे हात जे आहेत ते हात तुमचे कामाला लागतात. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण स्वतः करतो त्यावेळेला तिचं लर्निंग, तिचं अध्ययन हे चांगल्या प्रकारे होतं. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की गांधीजींनी असं म्हटलंय की बुद्धीचा विकास हा हातातून व्हावा. म्हणजे नुसतं पोपटपंच करून तुम्ही बुद्धीचा विकास करू नका, तर तुमचे हात देखील त्याच वेळेला काहीतरी काम करत असले पाहिजे. आणि म्हणून गांधीजींची जी शिक्षणाची योजना आहे त्या योजनेमध्ये हस्तकला कुटीर उद्योगांना फार महत्व दिलेलं आहे. एवढं हाताचं महत्व आहे, फिजिकल इन्व्हॉल्वमेंट ही इतकी महत्वाची आहे अध्ययनामध्ये. परंतु दुर्दैवाने काय झालंय की आपल्याकडे जर चांगलं लक्षात ठेवलं, चांगलं त्यांनी घोकंग पट्टी केली किंवा चांगला त्याला गुण मिळाले तर आपण त्याला हुशार समजतो. पण यातून काही वेळेला शारीरिक श्रमाबद्दलची घृणा निर्माण होते. आणि म्हणून आज आपण म्हणतो की आपल्याला शारीरिक श्रमाची वृत्ती, त्याबद्दलचं प्रेम वाढवणारी श्रमाची गरज आहे. आज तुम्ही जर एखाद्या इंजिनियर झालेल्या किंवा एखाद्या शिक्षकाला विचारलं की बागेतलं तुम्ही काम करता का, तो नाही म्हणेल. तुम्ही 1000 रुपये देऊन माळी लावलेला आहे तो ते करतो. म्हणजे बौद्धिक या कौशल्यामुळे किंवा बुद्धीचा विकास केल्यामुळे शारीरिक श्रमांकडे आपण एक हलक्या दर्जाचं काम म्हणून पाहतो, पण ते चुकीचं आहे. जर तुमच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास व्हायचा असेल तर तुम्हाला बौद्धिक श्रमाबरोबरच शारीरिक श्रमाबद्दल देखील प्रेम वाटलं पाहिजे. आणि तसं जर झालं तर खऱ्या अर्थाने त्या माणसाचा विकास होईल असं गांधीजींनी म्हटलं होतं. आता जेव्हा लेखन कौशल्याचा आपण विचार करतो त्यावेळेला नुसतं क्लासमध्ये काय आपण शिकलो हे आठवण्यापेक्षा जर ते तुम्ही लिहून काढलं तर तुम्हाला असं जाणवेल की आपण काही अनेक गोष्टी नवीन त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत या लेखनाच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा लेखनाच्या सरावामध्ये. जेव्हा एखाद्या टॉपिकबद्दल आपल्याला सांगितलं जातं तर त्या टॉपिकचे अनेक कंगोरे लिहित असताना आपल्या लक्षात येतात. आणि मग आपण जर विचार केला की अरे हा मुद्दा त्यामध्ये कव्हर झाला नव्हता, त्या मुद्द्यांची जर एक यादी केली तर पुढल्या पायीला सरांना त्याच्याबद्दल आपल्याला विचारता येईल. म्हणजे लेखन म्हणजे नुसतं काय आठवलं हे लिहिणं नाही तर विचारपूर्वक लिहिणं. मी आज हे शिकलो परंतु त्याच्यामध्ये हा मुद्दा कव्हर झाला होता का याचा देखील तुम्ही सायमल्टेनियसली विचार करू शकता. आणि म्हणून लेखन हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. तिसरं म्हणजे ज्या वेळेला मी एखादं लेखन करतो त्यावेळेला माझी जबाबदारी वाढते. लेखन करताना मी जबाबदारी पूर्ण विधानं करतो, वाक्यरचना चांगली करतो, शब्द चांगल्या प्रकारे वापरतो. आणि त्यामुळे जेव्हा माझ्यावर जबाबदारी येते तेव्हा मी अत्यंत काळजीपूर्वक माझ्याकडून लेखन होतं. जर मी बोलत असेल तर बोलण्याची अशी काही जबाबदारी राहत नाही, पण लेखन केल्यानंतर ते डॉक्युमेंट बनतं. आणि ते डॉक्युमेंट जेव्हा तयार होतं त्यावेळेला त्याचा अर्थ याची जबाबदारी आपली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग मी लिखाण करतो आणि ते अधिक चांगल्या प्रकारे होतं. कारण जेव्हा तुमच्यावर जबाबदारी येऊन पडते त्यावेळेला तुम्ही आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या पोझिशनला, आपल्या कौटुंबिक व सामाजिक स्तराला साजेस असंच लेखन त्या ठिकाणी तुम्ही करता. आणि म्हणून लेखनामध्ये जास्त रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारी ही असते असं मला वाटतं. तिसरं म्हणजे लेखनामध्ये जास्त विचार लागतो.
बर.
आणि हा विचार करण्याची वृत्ती माणसामध्ये लेखनातूनच निर्माण होते. जेव्हा मी एखादा मुद्दा लिहिला आणि मला असं वाटलं की नाही या मुद्द्यातून काही नवीन प्रश्न उपस्थित होतील किंवा नवीन प्रश्नांना मी त्या ठिकाणी वाव देतो आहे, तर ते जर फारसे चांगले मुद्दे नसतील तर ते मी खोडून काढतो. म्हणजे लेखन करताना आपली सामाजिक जबाबदारी ही आपण ओळखतो आणि त्या अंगाने त्या ठिकाणी लेखन करतो. म्हणजे उद्या जर मी काही असं जातीय भावना भडकावणारं विधान केलं तर तसं लेखन करू नये हे मला लेखन कौशल्याचा विकास केल्यानंतर कळत.
बरोबर.
त्यामुळे जेव्हा जबाबदारी येऊन पडते त्यावेळेला आपण अधिक चांगल्या प्रकारे लेखन करतो आणि अध्ययनाला तेच हवं आहे. ज्यावेळेला आपण अध्ययन करतो त्यावेळेला मी मागेच म्हटलं की नुसतं पुस्तकात काय दिलं याच्यापेक्षा तुम्हाला ते किती ग्रहण केलं तुम्ही आणि त्याला तुम्ही नवीन कोणते अँगल्स, कोणते दृष्टिकोन त्या ठिकाणी, कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहता, कोणते नवीन अप्रोचेस तुम्ही त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करता किंवा समाविष्ट करता याला देखील फार महत्व आहे. आणि म्हणून जर तुम्ही अध्ययन करत असताना लेखन कौशल्य अगदी जाणीवपूर्वक विकसित केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की विचार करणारी एक व्यक्ती म्हणून आपली ओळख होते. म्हणजे शिक्षक तुम्हाला विचारू शकतील की तुमचं याबद्दल काय मत आहे. याचा अर्थ काय की जे पुस्तकात दिलेलं आहे तेच तुम्ही स्वीकारत नाही आंधळेपणाने, तर तुम्ही काही एक वेगळा विचार करता. आणि म्हणून लेखन कौशल्य जर विकसित केलं तर त्यातून एक वेगळा विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा लेखनाची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते त्यावेळेला कळतं की खरंच लेखन करणं किती अवघड आहे. म्हणजे लेखनाचा कंटाळा काय येतो हे मी तुम्हाला सांगितलं. आणि लेखनाची ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला ते लेखन करताना आपल्या जबाबदारीची जाणीव ही त्या माणसाला होत असते आणि त्यातून अधिक चांगल्या प्रकारे लेखन आणि अध्ययन हे होऊ शकतं. आता काय असतं की लेखन टाळण्याकरता आपण अनेक कारण त्या ठिकाणी शोधतो. म्हणजे मला आठवतं की गृहपाठ करायचा कंटाळा आला की मी देखील माझा आई माझा पेन चालत नाही किंवा या पेनचं निप तुटलेलं आहे असे काहीतरी मी कारण सांगत असे. आणि खरंच लेखनाचं जसं म्हटलं की प्रत्येकाला लेखन करायचा कंटाळा येतच असतो आणि त्यातून मग तो कारण शोधतो आणि लेखन टाळायचा प्रयत्न करतो. पण ते आपण फार काय टाळू शकत नाही आणि तसं टाळूच नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. ज्या ज्या वेळेला लेखन करायची संधी मिळेल, उदाहरणार्थ तुम्ही आता एक दोन दिवस कुठे गावाला जाऊन आला असाल आणि तिथलं निसर्गाचं दर्शन तुम्हाला झालेलं आहे, तर तुम्ही एक 10 मिनिटं वेळ काढून मी काय काय पाहिलं ते जरी नुसतं लिहून ठेवलं आणि त्याचं वर्णन केलं तरी तुम्हाला इतका रिफ्रेशिंग असा अनुभव येईल की अरे आपण खरंच खूप गोष्टी पाहिल्या. पण जेव्हा ते कागदावर उतरायची वेळ आली तेव्हा तुम्हाला अनेक नवीन नवीन गोष्टींचा त्या ठिकाणी उलगडा होतो आणि जे नुसतं पाहिलं ते नाही तर त्याच्या मागे जाऊन काही नवीन कल्पना काही नवीन उपमा काही उपमा तुम्हाला सुचतात, काही म्हणी तुम्हाला सुचतात. एखादी व्यक्ती पाहिली तर त्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य तुम्ही लिहू शकता. त्यामुळे लेखन म्हणजे आपल्या सर्जनशीलतेला वाव देणारी एक कृती आहे हे तुम्ही लक्षात घ्या.
आणि माझ्या एक असं डोक्यात येते की अध्ययनात वाचन श्रवण आणि लेखन या तिन्हीचा समावेश झाला तर ती गोष्ट जास्त स्मरणात राहते.
अगदी बरोबर, अगदी बरोबर. जर तुम्ही समजा 1990 मध्ये तुम्ही केरळला गेला असाल, केरळचं तुम्ही तेव्हा पाहिलेलं निसर्ग तुम्ही लिहून ठेवला असेल तर आज देखील 2012 मध्ये ती डायरी तुम्ही जर काढून पाहिली तर ते तुम्हाला तितकाच आनंद देते.
बरोबर,
म्हणजे एक प्रकारचं डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे होतं तुमच्या अनुभवाचं आणि ते परत परत तुम्हाला आनंद देऊन जातं आणि ते आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं असल्यामुळे आपले बॉडी आणि माइंड त्याच्यामध्ये दोन्ही इन्व्हॉल्व्ड असतात.
बरोबर,
आणि त्यामुळे तो अनुभव तुम्हाला परत एकदा आनंद देऊन जातो. म्हणून लेखन टाळणं खूप सोपं आहे परंतु ते टाळू नये असं मला वाटतं. आणि जे काही बाह्य कारणं असतात, उदाहरणार्थ माझ्याकडे लेखन साहित्य नाहीये किंवा लिहायला बसलं तर इथे खूप कलकल आहे, खूप गोंगाट आहे त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी लिहिता येत नाही किंवा इथे खूप अंधार आहे, अशा अनेक काही अडचणी आपण त्या ठिकाणी सांगतो आणि काही प्रसंगी ते असतातही. तर त्या अडचणींवर आपण मात करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपण चांगलं लेखन साहित्य प्राप्त केलं पाहिजे, चांगले पेन्स आता खूप उत्पादन वाढलेले आहे, पेन्सच्या किमती कमी झालेल्या आहेत, कागद सहजपणे उपलब्ध आहे, ते आपण करू शकतो. आणि लेखनाकरता चांगलं परिसर, म्हणजे मला आठवतं की काही जण बागेमध्ये झाडाखाली बसून छान स्वच्छ हस्ताक्षरात आपले अनुभव लिहित असतात. म्हणजे चांगलं वातावरण जर तुम्ही लेखनाकरता त्या ठिकाणी स्वतःला उपलब्ध करून घेतलं तर तुमचं लेखन कौशल्य त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकसित करता येतं. त्याचप्रमाणे लेखन करताना काही जणांना खूप खाली वाकून लिहिण्याची सवय असते आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्नायूंवर ताण येतो, हातावर ताण येतो, पाठीला रग लागते आणि मग ते लेखन नको असं वाटायला लागतं.
पुन्हा ते एक कारण होतं,
तेही कारण होतं
की मी लेखनामुळे
हात दुखतो आणि मी खूप लेखन केलं असं त्याला वाटतं. तर त्याच्याकरता लेखनाकरता कसं बसावं याची पण एक स्टाईल आहे. साधारणपणे आपल्या पाठीला जास्त रग लागला नाही अशा प्रकारची खुर्ची आणि टेबल घेऊन त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे लेखन करू शकतो. आता लेखन करताना काय होतं की मुख्य म्हणजे अडचण आपलं अक्षर खराब असतं आणि आपल्याला शुद्ध लेखनाची अडचण येते. या कॉमन अडचणी आहेत. अगदी कोणालाही तुम्ही विचारलं की तुमच्या लेखनाला कोणत्या अडचणी तुम्हाला जाणवतात तर थोडं नाही माझं अक्षर खूप खराब आहे. म्हणजे एखाद्याने जर आपल्या लय सांगितलं आणि तो कागद परत त्याच्याकडे द्यायची वेळ आली की आपण थोडस लाजतो द्यायला, कारण आपलं अक्षर खूप खराब असतं आणि मग आपल्याला शिक्षक म्हणतात की तू काय लिहिलं तुला तरी वाचता येतंय का. तर अक्षर खराब असणं हे काही फार मोठा दोष नाही, तो आपल्याला सहजपणे दूर करता येतो.
बरोबर,
पण आपलं अक्षर सुधारण्याकरता प्रयत्नच करायचे नाही हे खूप चुकीचं आहे. आणि अक्षर चांगल्या प्रकारे काढणं ही सरावानेच होतं. कुणी काही जन्मजात चांगला हस्ताक्षराचं हे घेऊन येत नाही, तर सरावाने त्याचं अक्षर चांगलं येतं. आणि मला आठवत आमचे एक मित्र आहेत, त्यांचं अक्षर खूप सुरेख आहे. तुम्ही त्यांना म्हटलं किती सुरेख अक्षर आहे, ते म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, फक्त तुम्ही लक्ष देत नाही लिहिताना. तुम्ही जर ठरवलं की मी आज चांगलंच अक्षर काढणार आहे तर तुमचंही अक्षर चांगलं येईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की अक्षर सुधारणं हे काही नैसर्गिक गुण नाही येतो, तो तुम्ही सरावाने प्राप्त करू शकता आणि त्यातून आपलं अक्षर हे सुधारता येतं. आता काय होतं की मला समजा लेखन करायचं आहे, तर लेखन म्हणजे नेमकं काय करायचं, मी काय बंद खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेऊन असं ठरवू का की मला काही लेखन करायचं आहे. उदाहरणार्थ आता आपलं लेक्चर चालू आहे आणि विद्यार्थी ते ऐकत आहेत, तर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मी जे काही बोलत आहे त्याचे महत्वाचे मुद्दे हे लिहून घेणं, त्याला आपण गतिलेखन असं म्हणतो. म्हणजे आता माझ्या बोलण्याचा वेग, तुमच्या बोलण्याचा वेग आणि तिसरी व्यक्ती इथे समजा बसलेली आहे आणि ती माझ्या बोलण्यातले मुख्य मुद्दे लिहून घेत आहे, जस्ट नोट डाऊन करत आहे, त्याला आपण गतिलेखन असं म्हणतो. की जे आपल्या कानावर पडतं आपण ग्रहण करतो, त्यातलं महत्वाचं काय आहे हे आपण सिलेक्ट करतो, त्याची निवड करतो आणि तो महत्वाचा मुद्दा लिहून घेतो. तो हे पाहिलं, आता टीव्हीवर आपण बातम्या पाहतो, कोणी मोठ्या व्यक्तीची मुलाखत असते तर ते पत्रकार लोक भराभर काहीतरी लिहून घेत असतात, तर ते काही सगळं भाषण नाही लिहित, त्यातलं महत्वाचं काय आहे ते महत्वाचं निवडून ते लिहित असतात. म्हणजे या गतिलेखनामध्ये काय होतं की आपल्या कानावर जे सर्व काही पडतंय त्यातलं सार उचलण्याची, पिकअप करण्याची एक भावना, एक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि महत्वाचं कोणतं, कमी महत्वाचं कोणतं हे चांगलं सिलेक्ट आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. ते महत्वाचे मुद्दे काढल्यानंतर त्या मुद्द्यांची साखळी आपण लावायची आणि मग त्यातून जे निर्माण होईल ते त्या वक्त्याच्या भाषणाचं सार असतं. म्हणजे गतिलेखन हे दैनंदिन जीवनात आपल्याला करावंच लागतं. उदाहरणार्थ जेव्हा स्त्रिया टीव्हीवरचे स्वयंपाकाचे कार्यक्रम पाहत असतात, त्या घरोघरी मी पाहतो, ते लिहून घेतात पटापट पटापट. आता ते मुद्दे काढल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष पदार्थ करतात तेव्हा त्यावेळेला ते समोर ठेवून तेव्हा त्यांनी काय सांगितलं हे बरोबर रिकलेक्ट होतं आपल्याला तेव्हा, कारण आपलं आपलं मन आणि हात हे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतं. त्याच्यामुळे त्याचं रिइन्फोर्समेंट होतं, दृढीकरण होतं, आपण जे ऐकलेलं आहे, जे पाहिलेलं आहे त्याचं. आणि ते लिहिलेलं असल्यामुळे तशाच प्रकारची कृती ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि म्हणून जेव्हा अध्ययन चालू असतं ते अध्ययन चालू असताना जर आपण लेखन हे चांगल्या प्रकारे केलं तर ते लक्षात राहणं ही आपल्याला सोयीचं होतं.
सर आपण याविषयी अजून बोलूच या, पण आपल्याला एक फोन आलाय तो घेऊयात आपण आधी. हॅलो,
हा नमस्कार मॅडम.
हा नमस्कार, बोला.
मला एक प्रश्न विचारायचा राजदेव सर.
हा बोला.
लेखन कौशल्य कशी अवगत करावीत मॅडम?
लेखन कौशल्य
कशी अवगत करावी, म्हणजे त्याच्या काही हे आहेत का, काही पायऱ्या आहेत का किंवा काय आहेत?
ठीक आहे. हो हो सर, आता हा प्रश्न आहे आपल्यासाठी की लेखन कौशल्य अवगत करण्यासाठी काय करायला पाहिजे.
लेखन कौशल्य जसं मी मगा सांगितलं की प्रथमतः तुम्ही लेखनाचा कंटाळा जो येतो तुम्हाला मला सर्वांना येतो तो पहिले झटकून टाका.
बरोबर,
पहिलं हे. दुसरं म्हणजे लेखनाकरता योग्य सामग्री तुम्ही प्राप्त करा. तिसरं म्हणजे लेखनाकरता योग्य जागा निवडा. आणि जिथे जिथे लेखनाची संधी मिळेल, मग तुमचं ते काउन्सिलिंग सेशन असेल किंवा टीव्हीवरचा तुम्ही एखादा कार्यक्रम पाहता, तिथे तुम्हाला वाटलं की हे मुद्दे चांगले आहेत ते लिहून घ्यावं, ते त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आणि जसं आपण पुढे प्रकार पाहणार आहोत की एखाद्या पुस्तकातला मजकूर तुम्हाला लिहून काढायचा आहे, तुम्हाला वाचायला आणि विचार करायला वेळ आहे, तर ज्या वेळेला तुम्हाला विचार करायला आणि वाचायला वेळ आहे त्यावेळेला आपलं अक्षर आणि शुद्ध लेखन याच्याकडे जरा बारकाईने लक्ष द्या. म्हणजे काय होईल की ऍट अ टाइम तुमचं अक्षरही त्या ठिकाणी चांगलं येईल, अक्षराला वळण लागेल. आणि दुसरं म्हणजे शुद्ध लेखनाची जी अडचण आहे जी प्रत्येकाला जाणवते त्यावर देखील चांगल्या प्रकारे आपल्याला मात करता येईल. म्हणजे लेखन कौशल्य विकसित करण्याकरता कंटाळा झटकणं, योग्य लेखन सामग्री प्राप्त करणं, जिथे जिथे लेखनाची संधी आहे ती संधी त्या ठिकाणी ग्रॅप करणं, प्राप्त करून घेणं, आणि अक्षर आणि शुद्ध लेखन याच्याकडे लक्ष देणं हे लेखन कौशल्य विकसित करण्याचे चार त्या ठिकाणी चांगले स्ट्रॅटेजीज आहेत असं मी त्या ठिकाणी सांगू शकेल.
आणि आपण आता बोलत होतो तो पुढे आपण कंटिन्यू करूया.
हा तर आता निव्वळ म्हणजे लेखन जे आहे ते काय असं समजा आता आपण बोलत आहोत आणि काही मुद्दे त्या ठिकाणी लिहून घेतले तर ते माझं गतिलेखन झालं. दुसरं म्हणजे पाहून लिहिणं. समजा तुम्हाला चांगलं एखादं पुस्तक मिळालं.
सर आणखी एक फोन आहे तो घेऊया आपण. हॅलो. हा बोला सर.
लेखन कौशल्याच्या संदर्भामध्ये माध्यमिक शिक्षणाच्या पातळीपर्यंत प्रयत्न.
सर एक मिनिट, तुमचं कॉम्प्युटर जवळ उभे आहात का तुम्ही? हा तो आवाज कमी करा, म्हणजे आमचा आवाज तुमच्यापर्यंत नीट येईल आणि तुमचा आवाज आमच्यापर्यंत. हा प्रश्न विचार.
कौशल्याच्या संदर्भामध्ये माध्यमिक पातळीच्या शिक्षण व्यवस्थेत प्रयत्न केले जातात.
हा
परंतु महाविद्यालयीन पातळीवर तशा दृष्टिकोनातून काही प्रयत्न विद्यापीठ करतं का?
बर ठीक आहे, सांगते. सर शैक्षणिक पातळीमध्ये म्हणजे माध्यमिक पातळीपर्यंत केले जातात प्रयत्न लेखन कौशल्यासाठी, पण पुढे त्याच्यासाठी काहीच कोणी प्रयत्न करत नाही कॉलेज वयीन मुलांसाठी वगैरे, तर त्याविषयी त्यांना काय सांगाल?
बरोबर आहे, फार महत्वाचा प्रश्न आहे हा. वास्तविक पाहिलं तर आपल्याकडे काय होतं की आम्ही नेहमी गमतीने म्हणतो की पुस्तकांची संख्या, आशयाचा लोड, कंटेंट लोड हा आपल्याकडे खाली जास्त आहे, म्हणजे पहिले ते दहावी जास्त आहे, पण विद्यार्थी कॉलेजला जायला निघाल्यावर त्याचं नुसतं एका वहीने भागतं.
बरोबर.
बर का? तर आम्ही नेहमी म्हणतो की बघा, खरं म्हणजे वरच्या पातळीवर गेल्यावर लोड जास्त पाहिजे कंटेंटचा, पण ते आपल्याकडे थोडस उलटं झालेलं आहे. तर हा प्रश्न अगदी बरोबर आहे की माध्यमिक स्तरावर चांगल्या प्रकारे प्रयत्न केले जातात, पण पुढे गेल्यानंतर जसं 11वी 12वी किंवा अगदी कॉलेजला गेल्यानंतर विद्यार्थ्यांचं लेखन कौशल्य हे मागे पडत जातं की वास्तविक पाहता खरं तर त्याच वर्षी त्याच पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना लेखन कौशल्य विकसित करायची गरज असते
आणि जास्त लिखाणाची पण गरज असते.
बरोबर, अगदी बरोबर आहे. तर याच्याकरता जरी आपण आपल्या सिलेबसमध्ये काही ठिकाणी प्रयोजन नसलं तरी देखील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधल्या संवादामधून हे लेखन कौशल्य आपल्याला विकसित करता येईल. उदाहरणार्थ आता समजा मी जर सिनियर कॉलेजला शिकवत असेल तर विद्यार्थ्यांना मी एक एक्झरसाइज देऊ शकतो की आज आपण जे अभ्यासलेलं आहे, ज्याची चर्चा केलेली आहे, त्याचा एक सारांश तुम्ही मला उद्या लिहून आणून दाखवा. मला आठवतंय आमचे इंग्रजीचे एक शिक्षक होते, ते तास संपण्याच्या 1-2 मिनिटं अगोदर आम्हाला एक वाक्य द्यायचे, एक मराठी वाक्य ते बोलायचे आणि सांगायचे उद्या याचं इंग्रजी करून तुम्ही मला दाखवा.
बर.
तर आम्ही पहिलं कंटाळ करायचो, ते दुसऱ्याशी विचारायचे की कोणी कोणी केलं, मग कोणाच्याच हातवर नसायचे, ते म्हणायचे ठीक आहे काही हरकत नाही आपण उद्या करू. मग आम्हाला कंटाळा लागला, अरे हे वाईट दिसतंय, सर आपल्याला एवढं सांगतात आणि ते जरी रागवत नसले तरी ही एक्झरसाइज आपल्याकरता महत्वाची आहे हे आम्हाला पटलं. आणि मग असं झालं की सर्वच विद्यार्थी त्या वाक्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर करून आणू लागले.
बर.
आणि नंतर असं लक्षात आलं की सुरुवातीला जे विद्यार्थी खूप चुकत होते ते सर्वांनी ते वाक्य चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू लागले. म्हणजे एक शिक्षक सिनियर कॉलेजमधला लेखन कौशल्य, इंग्रजीचं ज्ञान, इंग्रजीचं स्पेलिंग, इंग्रजीचं वाक्य हे विकसित करण्याकरता कोणत्याही प्रकारचा सक्तीचा, कोणत्याही प्रकारच्या पनिशमेंटचा वापर न करता कसं वळण देऊ शकतो हे एक उत्तम उदाहरण मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं आहे. आजही देखील ते सर मला आठवतात, तो संपूर्ण प्रसंग आठवतो आणि मला असं एक सांगायला आनंद वाटतो की मी इंग्लिशमध्ये माझं जे काही लेखन असतं त्याच्यामध्ये सोपे वाक्य मी का लिहितो तर त्याचं कारण त्या सरांनी माझ्या बुद्धीला आणि माझ्या हाताला पाडलेलं वळण. तर जर शिक्षकांनी ठरवलं की आपल्याला नाही विद्यार्थ्यांना चांगलंच लेखन कौशल्य विकसित करायचंय तर तो असे छोटे छोटे प्रयोग करू शकतो. आज आपण जे शिकलो त्याचं सार लिहून आणा किंवा हा परिषद आहे याचं तुम्ही सारांश लिहा, आपण ते लेखनामध्ये पुढे पाहणार आहोत. तर यासारख्या प्रयोगामधून अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला देखील लेखन कौशल्य विकसित करता येतं. आणि या प्रश्नाच्या जोडीला मी असं सांगेल की केवळ ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एवढंच नाही तर जेव्हा विद्यार्थी रिसर्च करतात पीएचडी लेवलला त्यावेळेला तर लेखन कौशल्याची खूप गरज भासते. आणि तेव्हा कळतं की अरे तेव्हाच आपलं अक्षर चांगलं असतं, आपण जर शुद्ध लिहिलं असतं तर आज आपल्याला गाईडचं बोलणं आपल्याला खावं लागलं नसतं. म्हणजे लेखन कौशल्य ही केवळ माध्यमिक स्तरावर विकसित करण्याची, डेव्हलप करण्याची गोष्ट नाही, ती संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला त्या ठिकाणी उपयुक्त ठरू शकते. तर या सरांच्या प्रश्नांना मी असं सांगेल की आपण आपल्या पातळीवर विद्यार्थ्यांना एखादा आशय द्या, एखाद्या पुस्तकातला मजकूर द्या, त्याचं सारांश लिहायला सांगा, किंवा एखादा उत्स्फूर्तपणे त्यांना निबंध लिहायला सांगा. आजकाल तर निबंधाचे प्रश्न शाळेमध्ये विचारतात का मला माहीत नाही, परंतु निबंध लिहिणं ही खरोखरच एक मनाला चालना देणारी, बुद्धीला चालना देणारी गोष्ट आहे. आणि निबंध लिहायला विद्यार्थ्यांना सांगितला तर त्यातून फार चांगलं कौशल्य हे आपल्याला निर्माण करता येतं.
म्हणजे लेखन कौशल्य हे कायमस्वरूपी आवश्यकच आहे.
फार आवश्यक आहे, अगदी फार आवश्यक आहे. आता जसं मी सांगितलं, लेखन गतीमध्ये आपण जास्तीत जास्तपणे हे लिहिलं पाहिजे. आज जे पाहिलं, आज जे अनुभवलं, काही लोक डायरी लिहितात, खूप चांगली सवय आहे ती. जे अनुभव येतात दिवसभरात ते लिहून काढतात. असे छोटे छोटे प्रयोग देखील आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात करू शकतो. त्यानंतर पाहून लिहिणं हे पण एक कौशल्य, लेखन कौशल्य सुधारायचा मार्ग आहे. एखादं पुस्तक मी घेतलं, त्यातलं एक पृष्ठ काढलं आणि त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी जसं आहे तसं लिहून काढतो. आता हे लिहिताना माझं एक तर हातामधनं तो मजकूर जातो,
बरोबर,
वाचावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं, आणि अक्षर जे आहे ते अक्षराला माझं वळण लागतं. त्याचबरोबर जिथं जिथे स्वल्पविराम दिलेला आहे, अनुस्वार दिलेला आहे, पूर्णविराम दिलेला आहे, ते देण्याची मला सवय लागते. आज जर तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की अनेक लोक पत्र पाठवतात किंवा काही लेखन करतात पण ते वाक्य कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं याचा पत्ता नसतो, स्वल्पविराम नसतो, पूर्णविराम नसतो, उद्गारवाचक चिन्ह नसतं, सरळसोट एकदा गाडी निघाली की ती डायरेक्ट स्टेशनातच जाते. तर मग अशा वेळेला जो वाचन करत असतो त्याला खूप अडचण येते, कुठे थांबायचं, नवीन वाक्य कोणतं आहे,
अर्थ पण नाही कळत, त्याच्यामुळे
अर्थही कळत, परिच्छेद पाडायला लागतात. तर हे जे कौशल्य आहे हे कौशल्य आपल्याला अगदी शिकून ठरवूनच त्या ठिकाणी प्राप्त करायचं आहे. तिसरा आहे लेखनाचा प्रकार, ते म्हणजे ऐकून लिहिणं. जसं आता आपण बोलत आहोत आणि तिसरी व्यक्ती त्या ठिकाणी काही लिहित आहे तर ते देखील त्याला त्यातूनही त्याचं लेखन कौशल्य हे विकसित करता येईल. त्याच्यामध्ये काय होईल की आपण जे बोलत आहोत ते काळजीपूर्वक ऐकलं जाईल, महत्वाचं जे आहे ते लिहिलं जाईल, लिहिण्याचा वेग वाढेल, अक्षराकडे लक्ष राहील आणि उद्गारवाचक चिन्ह जे काही उदाहरण दिलं असतील ते कंसामध्ये काही जर माहिती आवश्यक असेल ती तर ही पण आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. आणि चौथा जो प्रकार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे विचार करून लिहिणं. आता हा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपल्याकडे काय होतं, अध्ययनामध्ये वरचे तीन प्रकार आपण त्या ठिकाणी आत्मसात करून किंवा त्याचा दैनिक याच्यामध्ये वापर करतो. पण जेव्हा विचार करून लिहायची वेळ येते त्यावेळेला आपल्याला वाटतं की अरे हे जरा अवघड आहे बरं का. समजा जसं अब्दुल कलामांचं पुस्तक आहे इंडिया आफ्टर 2020, तर समजा आपल्याला एखादा विषय दिला की एक 10 वर्षांनी नाशिक सारख्या शहराचं औद्योगिकरण हे कोणत्या पातळीवर गेलेलं असेल, किंवा मराठीची स्थिती सुधारण्याकरता आपण कोणते उपक्रम हाती घ्यायला पाहिजे, किंवा पर्यावरण रक्षणाकरता आपली स्वतःची जबाबदारी काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला विचार करायला लागतो. आणि मग विचार करून जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेला ती प्रक्रिया थोडीशी अवघड आहे असं वाटतं. याच्यामध्ये दोन क्रिया त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह आहेत, एक म्हणजे त्या विषयाचा विचार करणं, आपलं जो पूर्वज्ञान आपण त्याबद्दल प्राप्त केलेलं आहे ते पण एकदा त्या ठिकाणी आठवणं, आपण या संबंधात काय काय वाचलेलं आहे, अलीकडे त्याच्याबद्दल टीव्हीवर काही कार्यक्रम पाहिला असेल तर तोही आपल्याला आठवू शकतो. आणि हे लिहित असताना मग अनेक बाकीच्या गोष्टी आपल्याला आठवतात. म्हणजे उदाहरणार्थ पर्यावरण लिहित आहे आणि मला आठवलं की डिस्कवरी चॅनलवर मी परवा एक कार्यक्रम पाहिला होता तो मला लगेच आठवतो, मग त्याचा रेफरन्स मी माझ्या लेखनामध्ये देऊ शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही विचार करून लिहिता त्यावेळेला तुमचं मन हे मुक्त ठेवा. केवळ मी ते वाचलेलं आहे आणि त्याच्यावरच लिहिल असं न करता मी जे ऐकलेलं आहे, जे पाहिलेलं आहे, जे मग ते टीव्हीवरचा कार्यक्रम असेल किंवा एखादं व्याख्यान ऐकलेलं असेल, एखादी जाहिरात असेल, जाहिरात देखील आपल्याला विचार करायला प्रवृत्त करत असते. त्यामुळे नुसतं तिच्याकडे वस्तू विक्रीच्या दृष्टिकोनातून पाहणं योग्य नाही. एखादी जाहिरात तुम्हाला खूप विचार करायला लावते, तर त्याच्याकरता आपण ज्या ज्या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये पाहिलेल्या आहेत त्या गोष्टींचा आपल्या लेखन कौशल्य विकसित करण्याकरता आपल्याला उपयोग करता येतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही विचार करून तुम्हाला लिहायचं असतं, तसं लेखन करताना तुमचं मन हे बंदिस्त करू नका, ते मोकळं ठेवा. आणि जे जे मला मी जे पाहिलेलं आहे त्या विषयाशी संबंधित ते तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि मग त्याची एक साखळी लावा. ती साखळी तुम्ही लावली की तुमचे असं लक्षात येईल की आपण अत्यंत चांगल्या प्रकारे लेखन केलेलं आहे. त्यामुळे विचार करून लिहिणं हे त्या ठिकाणी थोडासा वेळ खाऊ प्रकार आहे, परंतु त्याची एकदा सवय लागली की ती तुम्हाला आयुष्यभर त्या ठिकाणी साथ देत असते. आता दुसरं काय आहे अडचण आपल्याला की अनेक वेळा शुद्ध लेखन आणि व्याकरण याच्यामुळे आपलं लेखनाचं प्रगती थोडी एफेक्ट होते किंवा तिच्या त्या ठिकाणी तिला विपरीत.
सर आपण याविषयी बोलूया पण एक फोन आहे तो घेऊया. हॅलो.
हॅलो मॅडम. मगाशी सरांनी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लेखना संबंधीची माहिती सांगितली.
हो हो.
परंतु महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने महाविद्यालय आणि हायस्कूलच्या पातळीवर एवढे मोठे शिक्षक काम करतात, त्या शिक्षक वर्गामध्येच लेखनाची वृत्ती आढळत नाही.
बर बर.
तर त्या दृष्टिकोनातून त्या शिक्षकांना विद्यापीठ काही पातळीवर त्यांचं काही प्रबोधन काही असा काही कार्यक्रम राबवते का?
तुम्ही कुठून बोलतायत सर?
नाशिक मधून बोलतोय.
बर बर. काय नाव आपलं?
पीडी देवरे.
बर बर. मी सांगते सरांना, ऐका तुम्ही उत्तर.
हो
ठीक आहे. सर मगाशी ज्यांनी प्रश्न विचारला होता की माध्यमिक आणि शालेय पातळीवर आपण याविषयी प्रबोधन करू शकतो मुलांसाठी पण काही कॉलेज पातळीवर पण, पण शिक्षकांमध्येच हे कौशल्य नसेल तर त्यासाठी विद्यापीठांनी काही कार्यक्रम राबवले पाहिजेत किंवा काही राबवतं का याविषयी त्यांचा प्रश्न आहे.
हा खरोखर एक फार चांगला प्रश्न आहे आणि गंभीर आहे
खरंच,
आणि याच्यावर खरोखर विचार होण्याची गरज आहे. आता आमच्या म्हणजे आपल्या विद्यापीठामध्ये जेव्हा आपण काउन्सिलरची निवड करतो त्यावेळेला आपण त्यांना ट्रेनिंग देतो.
बरोबर.
आणि या ट्रेनिंगमध्ये आपण विषयाचं ज्ञान, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं कौशल्य, विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट होण्याचं कौशल्य याच्याबद्दलचं त्यांना त्या ठिकाणी ज्ञान देतो. परंतु लेखन कौशल्य म्हणजे आता जसं सर म्हणाले ते विकसित करण्याकरता आपल्या लेक्चरमध्ये आपल्या काउन्सिलिंग सेशनमध्ये लेखन कौशल्य विकसित करण्याकरता काही जागा या कशा निर्माण करायच्या हे सांगितलं पाहिजे. म्हणजे शिक्षकांनी केवळ वर्गामध्ये आपण पाठ करून म्हणजे वाचन करून आलेलं हे वर्गामध्ये न सांगता काही ठिकाणी पॉज घेऊन ब्रेक घेऊन आता हा मजकूर आपल्याला लिहून काढायचा आहे आणि त्याच्याकरता एक 10 मिनिटं प्रत्येकाला देण्यात येतील किंवा संपूर्ण क्लासला 10 मिनिटं ब्रेक देऊन आजपर्यंत आपण जे आतापर्यंत जे पाहिलेलं आहे त्याचं तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जे समजलेलं आहे ते तुम्ही लिहून काढा, हा एक प्रयोग आपल्याला करता येईल. आता याच्यामध्ये होतं काय की मग शिक्षक म्हणतात मग पोर्शन कसा पूर्ण होणार, तर या अडचणी या व्यावहारिक पातळीवर येणार आहेत. परंतु जर थोडंसं आपण विद्यार्थ्यांशी इंडिव्हिज्युअली इंटरॅक्ट झालो, काय होतंय की विद्यार्थी शिकून जातात आणि नंतर असं लक्षात येतं की या विद्यार्थ्याला हे येत नाहीये, याच्या अंगी हा गुण आहे, पण विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकाजवळ असणारा वेळ आणि एकूणच दैनिक जीवनामध्ये जी एकदम आपण ज्याला शेड्यूल पॅक असं म्हणतो त्यामुळे शिक्षकांना या गोष्टीकडे त्या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ नाही. परंतु यांचा प्रश्न अत्यंत योग्य आहे आणि याच्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे. म्हणजे आणि हे लेखन कौशल्य शिक्षकच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये विकसित करू शकतील.
पण त्यांचा प्रश्न असा आहे की शिक्षकांसाठी विद्यापीठामार्फत काय करू शकतो
आपण? जे ट्रेनिंग जसं मी मला सांगितलं की आपण जे ट्रेनिंग देतो त्या ट्रेनिंगमध्ये आपण शिक्षकांना त्यांना जे विद्यार्थ्यांचे अनुभव आलेले आहेत त्याच्याबद्दल लेखन करायला सांगतो, नंबर एकची गोष्ट. दुसरं म्हणजे काउन्सिलिंग टेक्निक शिकवताना आपण आमचं 3 दिवसाचं त्या ठिकाणी ट्रेनिंग वर्कशॉप असतं, त्या ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये आपण त्यांना प्रत्येक दिवशी काय झालं याचा दुसऱ्या दिवशी प्रेझेंट करायला सांगतो. म्हणजे मला कालच्या सेशन बद्दल तुमच्या व्याख्यानाबद्दल काय वाटतं हे मी स्वतः तयार करून लिहून आणतो. मग त्याच्यामध्ये तुमची तारीफही असेल, तुमच्यावर टीका देखील असेल, किंवा मला हे समजलं नाही हे पण असेल. म्हणजे आमच्याकडे जेव्हा ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही घेतो त्यावेळेला हे विकसित करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतच आहोत. फक्त हे अजून थोडस जोमानं करायची गरज आहे असं मला वाटतं. आणि बरोबर आहे, शिक्षकांमध्ये देखील लेखन कौशल्य विकसित करण्याची खूप गरज आहे. आपल्याकडे जेव्हा मी एमफिल आणि पीएचडीचे त्या ठिकाणी कोर्सेस चालतात त्यावेळेला मला जाणवतं की याच्याकडे माहिती खूप आहे पण ती माहिती मांडायची कशी याचं नॉलेज नाहीये, कारण याचं लेखन कौशल्य विकसित नाहीये. आणि म्हणून हा प्रश्न अत्यंत मी यांचं कौतुक करतो, हा फार चांगला प्रश्न आहे. आणि खरोखर तशा प्रकारे प्रयत्न करण्याची शिक्षकांकरता खूप गरज आहे असं मला वाटतं. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. मला वाटतं त्यांना आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि मी स्वतः त्याच्याकरता जे जे काही करायला लागेल ते मी करेल असं मी त्यांना या ठिकाणी आश्वासन देतो. आता शुद्ध लेखन आणि व्याकरण हे दोन आपले त्या ठिकाणी काय म्हणूया शत्रू आहेत आपल्या लेखन कौशल्याचा. असून किंवा शुद्ध लेखन सर, तुम्ही जर मला सांगितलं एखादा मजकूर सर लिहून दाखवा तर मी म्हणेल की माझं चुकलं तर मॅडम काय म्हणतील, आणि तिथेच माझं लेखन कौशल्य मी त्या ठिकाणी रिस्ट्रिक्ट करून घेईल. ज्या वेळेला आपल्याला जेव्हा जेव्हा संधी मिळेल लेखनाची त्यावेळेला जसं जसं आपल्याला सुचेल लिहिता येईल तसं आपण लिहिलं पाहिजे. प्रत्येकाच्याकडनं चुका होतात, त्या चुका दुरुस्त करून पुढे जाणं हे महत्वाचं आहे.
मनातली भीती त्याच्यासाठी काढायला पाहिजे,
भीती ती काढणं फार आवश्यक आहे. म्हणून शुद्ध लेखन आणि व्याकरणामध्ये त्याची काळजी घेताना आपण अनेक वेळा सवयीनं देखील अशुद्ध लिहित असतो.
बरोबर.
आणि ते आपल्या म्हणजे पचनी पडतं, वर्तमानपत्र ते काय चुकीचं येतं किंवा जे आपण पाट्या पाहतो होल्डिंग्स पाहतो त्याच्यावर चुकीचं असतं. आणि हल्ली तर या मीडियाच्या आणि याच्यामुळे काही शब्द देखील आता या कॉम्प्युटरच्या याच्यामुळे काही शब्दांचं स्पेलिंग देखील वेगळ्या पद्धतीनं स्पेल केले जातात शब्द. मग ते पण आपल्याला आत्मसात करून घ्यायला लागतात. सांगायचा मुद्दा काय की सवयीनं आपण हे अशुद्ध लिहित असतो तर आपण कोणते कोणते शब्द अशुद्ध लिहितो त्याची एकदा यादी केली तर ते शुद्ध लिहायचे आहेत याचं एक कायम आपल्याला मन वॉर्निंग करत राहायचं की हे शुद्ध लिहायचं आहे. आणि मग त्या शुद्ध लिहिण्याची सवय आपल्याला लागत जाईल. दुसरं म्हणजे व्याकरण. व्याकरणामध्ये काय असतं की प्रत्येक पहिला जे चिन्ह असतात जसं मग म्हटलं की पूर्णविराम स्वल्पविराम उद्गारवाचक चिन्ह जे काही असतील आपल्या लेखनामध्ये जे जे येतील ते चिन्ह त्या ठिकाणी आपण देणं हे फार आवश्यक आहे. अनेक वेळा काय होतं की आपलं मन लेखनाकरता एकाग्र राहत नाही, लिहायचं म्हणून आपण लिहितो. कोणीतरी मला सांगितलंय समबडी हॅज गिव्हन मी द टास्क म्हणून मी ते एकदाच करून टाकायचं म्हणून लिहितो आणि त्यातून मग अनेक लेखनामध्ये चुका होत जातात. म्हणून लेखन करताना मन एकाग्र ठेवणं हे फार आवश्यक आहे. जर तुमचं मन शांत नसेल तर तुम्ही लिहू नका, टेक अ पॉज, तुम्ही थोडा वेळ शांत बसा आणि मग तुम्ही लेखनाला त्या ठिकाणी सुरुवात करा. अनेक वेळा काय होतं की मला काहीतरी लिहायचंय म्हणून मी मोठ्या उत्साहाने सुरुवात करतो पण काय लिहायचं हेच मला कळत नाही, म्हणजे आय एम नॉट क्लिअर अबाउट व्हॉट आय शुड राईट आणि मग विचारांची अस्पष्टता माझ्या मनामध्ये असते आणि मग काय लिहावं हे कळत नाही आणि मग तो प्रयत्न माझा फेल जातो. म्हणून आपल्याला काय लिहायचं आहे, उदाहरणार्थ आपल्याला पाणी प्रश्नावर लिहायचं आहे किंवा आपल्याला आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहायचं आहे किंवा आपल्याला स्त्रियांच्या प्रश्नावर लिहायचं आहे, असे कॉन्क्रीट काहीतरी विषय आपण मनामध्ये ठरवला पाहिजे आणि त्याच्या दृष्टीने आपलं मन हे डायरेक्ट केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्या विषयाशी संबंधित विचार सुचायला लागतात. अनेक वेळा असं होतं की विषय घेतो पण मन दुसऱ्याच विषयामध्ये भरकटत जातं आणि मग मूळ मुद्दा बाजूलाच राहतो आणि मग आपण लिहिलेलं देखील फाडून फेकून देतो. तर आपल्याला काय लिहायचं आहे याच्याबद्दलचा विषय हा तुम्ही पक्का करा. तिसरं म्हणजे आपली मानसिक स्थिती कशी आहे. आपल्याला काही प्रत्येक जण अगदी केवळ रोज हॅपी मूड मध्ये असतात असं नाही. काही वेळेला आपल्याला निराशा येते, आज खूप कंटाळा आलाय, किंवा असे काही प्रसंग घडतात की आपलं मन खट्ट होतं. मग अशा वेळेला लेखन त्या ठिकाणी लिहिणं हे चुकीचं आहे. लेखन करू नये त्यावेळेला जर तुमची माइंड हे स्टेबल नसेल किंवा तुम्ही काही नाराज असाल, तुमचा मूड नसेल, तर तुम्ही त्या ठिकाणी लेखन करू नका. आणि जसं मी सांगितलं की लेखन करायचं म्हणून करायचं असं करू नका. हे कुणीतरी सांगितलेलं काम आहे आणि ते एकदाच करून मुको होऊया असं करू नका. त्याच्यामधला आनंद तुम्ही घ्या.
बरोबर.
तो आनंद घेतला तर ते लेखन करणं किती आनंददायी आहे हे तुम्हाला कळेल. जर तुमच्यावर कोणी अगदी कंपल्शन केलं आहे अशी जर भावना असेल तर ते लेखन तुमचं चांगलं होणार नाही. कारण त्याच्यामध्ये जो स्पॉन्टेनिटी जी पाहिजे, स्पॉन्टेनियसनेस जो पाहिजे, तो त्याच्यामध्ये असणार नाही. आणि तो नसल्यामुळे तुमचं लेखन हे त्या ठिकाणी चांगलं होणार नाही. आता वर्गामध्ये ज्या वेळेला शिक्षक शिकवत असतात त्यावेळेला विद्यार्थी टिपण घेत असतात. तर ते टिपण म्हणजे काय की मी जसं बोलतोय तसं तसं लिहिणं म्हणजे टिपण नाही. माझ्या एकूण बोलण्यामध्ये जे महत्वाचं मला वाटतं, उदाहरणार्थ लेखन कौशल्य विकसित करण्याकरता कंटाळा नको, म्हणजे नुसतं कंटाळा नको एवढं जरी लिहिलं तरी ते टिपण चांगलं होईल. योग्य जागेची निवड म्हणजे माझ्याच बोलण्यातले मी आता टिपण काढून दाखवतो की कंटाळा नको, योग्य जागेची निवड, योग्य सामग्रीची निवड, व्याकरणाची भीती नको, सरावाने तुम्ही त्या ठिकाणी व्याकरणमधले दोष दूर करता येतात. असे चार पाच मुद्दे जरी त्या ठिकाणी लिहून घेतले तरी तुमचं टिप्पण हे चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे पूर्ण होतं. अनेकांना टिप्पण काढतात पण ते वक्ता काय बोलतो आहे तेच परत रिपीट लिहून घेतात, त्याला टिप्पण म्हणत नाही. त्यातून तुमचा वेळ जाईल आणि महत्वाचे मुद्दे जे आहेत ते महत्वाचे मुद्दे बाजूलाच राहतील. त्यामुळे टिप्पण घेताना जसं तसं लिहून न घेता त्या ठिकाणी जे महत्वाचे मुद्दे आहेत तेवढेच आपण आयडेंटिफाय करायचे असतात आणि तेवढेच त्या ठिकाणी लिहून घ्यायचे असतात. तिसरं काय असतं की वाचून देखील आपण टिप्पण घेऊ शकतो. म्हणजे एखादं पुस्तक मी तुमच्याकडनं आणलं किंवा मला ते दुर्मिळ पुस्तक आहे मी आणलं ग्रंथालयामधनं आणि ते मला परत करायचं आहे, ते काही काय माझ्याकडे राहणार नाहीये, तर अशा वेळेला मी वाचन करतानाच त्यातले महत्वाचे टिप्पणं मी लिहून घेऊ शकतो आणि त्याचा फायदा मग मला त्या आशयाची जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तो करू शकतो. म्हणजे पुस्तकातनं देखील टिप्पण घेताना जे महत्वाचं आहे तेच त्या ठिकाणी लिहून घेणं आवश्यक आहे. कारण विषयाचा विस्तार करण्याकरता, विषय समजण्याकरता इतर अनेक गोष्टींची त्या ठिकाणी समावेश झालेला असतो. तर जे या अनावश्यक गोष्टी मी अनावश्यक म्हणणार नाही त्यांना, कारण विषयाच्या विस्तारीकरणाकरता ते आवश्यकच असतं. पण मुख्य विषयाकरता जे पाहिजे आपल्याला, जो मुख्य आशय पाहिजे तो आयडेंटिफाय करून विद्यार्थ्यांनी, मग शिक्षकांनी देखील जसं ते म्हणाले आता, प्रत्येकाने मी तर म्हणेल की तेवढे मुद्दे आयडेंटिफाय करून ते लिहून घेणं हे फार आवश्यक आहे. अनेक वेळा आपल्याला असं जाणवतं की म्हणजे पूर्वी प्रश्न होते की अमुक एका उत्तराचा सारांश लिहा किंवा इंग्लिशच्या पेपरमध्ये हो असे मधले मधले वाक्य सोडून स्टोरी बिल्डिंग हा एक त्या ठिकाणी पूर्वी खूप चांगल्या प्रकारे प्रश्न असायचा. तो अलीकडे ऐकणे मला माहित नाही, पण त्यातून एक प्रकारचं इमॅजिनेशन हे त्या ठिकाणी चांगलं वाढायचं आणि त्याही स्टोरी बिल्ड करताना, स्टोरी बिल्ड करणं म्हणजे तिचा विस्तार करणं.
बरोबर.
बिल्ड अ स्टोरी ऑन द फॉलोइंग पॉइंट,
असं ज्या प्रश्न हो
ती गोष्ट तयार करणं म्हणजे तुम्हाला नवीन शब्द आठवून आलं, त्या गोष्टीला टायटल देणं आलं, म्हणजे किती वैचारिक क्रिया त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून जसं जुने लोक सांगतात की आम्ही असा असा अभ्यास करायचो तेव्हा जाणवतं की हे त्यांच्या अजून का लक्षात आहे, कारण ती इव्हॅल्युएशनची पद्धत वेगळी होती. आणि आता मी या प्रश्नामध्ये पडणार नाही की आत्ताची चांगली की वाईट आहे, पण मी एवढंच म्हणेल की ज्यातून विद्यार्थ्यांच्या विचार करायला वृत्तीला माव मिळेल ती इव्हॅल्युएशन पद्धत चांगली असं मला वाटतं. त्यामुळे आज देखील तुम्ही मला एखादी स्टोरी बिल्ड करायला सांगितली, मुद्दे दिले, तर मी सुद्धा वेळ घेईल, कारण त्याच्यावर विचार करायला लागेल. रेडीमेड काही नाहीये, ते वेगळे मधले मुद्दे गाळलेले आहेत आणि तो विचार करायचा आहे. तर असे प्रश्न जर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले आउट ऑफ वे जाऊन, तर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये देखील आणि त्या शिक्षकांमध्ये देखील लेखन कौशल्य हे विकसित करता येतील. कारण लेखन कौशल्याला विचार स्मरण याची जोड मिळणं फार आवश्यक आहे. लेखन करणं ही काही तांत्रिक क्रिया नाही आहे. जसं तुम्ही टाईप करता तसं नाही आहे. तुमचं मन हे देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असलं पाहिजे. आणि म्हणून असे जे प्रश्न आपण इनकॉर्पोरेट केले आपल्या इव्हॅल्युएशन पॅटर्नमध्ये तर त्याचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होतो. अनेक वेळा विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये ज्या महत्वाच्या मॅटर आहे ते अंडरलाईन करायची सवय असते. ते चांगलं आहे, पण कोणतं मॅटर अंडरलाईन करायचं हेही जाणून घेणं आवश्यक आहे. नाही तर तुमचं सगळं पुस्तक ते अंडरलाईनने भरून जाईल, त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरणावरनं एक वाचल्यानंतर त्यातलं महत्वाचं काय आहे ते मुद्दे फक्त तुम्ही अंडरलाईन करा. अनेक वेळा असं होतं की कोणता मुद्दा आहे ते आपल्या लक्षात येत नाही, कारण आपण खूप लाईटली वाचलेलं असतं, फारसं लक्ष देऊन वाचलेलं नसतं, गांभीर्याने वाचलेलं नसतं. आणि मग लक्षात येतं की अरे आपल्याला मुद्देच आठवत म्हणजे सापडत नाहीयेत. तर ते परत तुम्ही वाचा, ते पुस्तक परत वाचा, मग तुमच्या लक्षात येईल की काळजीपूर्वक वाचल्यानंतर त्यातले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत हे त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. आणि तेवढे तुम्ही अंडरलाईन केले की तुम्हाला त्या पुस्तकातून जेव्हा परत तुम्हाला ते परीक्षेकरता म्हणा किंवा तुम्हाला समजा व्याख्यान द्यायचं किंवा तुम्हाला एक परत वाचनाचा आनंद घ्यायचा आहे त्या पुस्तकाचा, तर ते नुसतं अंडरलाईन केलेलं जरी वाचलं तरी तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. अनेक वेळा असं होतं की आपण एखाद्या व्याख्यानाला जातो आणि व्याख्यान ऐकल्यानंतर आपल्या वाटतं की नाही इथले काही मुद्दे आपण लिहून घ्यावे, तर अशाला नेमकं काय लिहायचं असा पण प्रश्न येतो. एखाद्या साहित्यिकाचं व्याख्यान आहे तर ते काही पर्सनल अनुभव सांगत असतील, त्यांच्या शिक्षणाचे सांगत असतील, त्यांचा लेखनाचा प्रवास कसा झाला ते सांगत असतील, त्यांना काय काय पुरस्कार मिळाले ते सांगत असतील, अलीकडे ते काय लिहितायत ते काय वाचतायत हे सांगत असतील, तर याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचे टप्पे जे आहेत ते तुम्ही ठळक नोंदवा. लेखन करताना ते कशा प्रकारे विचार करतात ते लिहा. त्यांची लेखनाला त्यांना कुठून प्रेरणा मिळते, उदाहरणार्थ त्यांना जर निसर्गातून प्रेरणा मिळत असेल तर ते मुद्दे तुम्ही अधोरेखित करा. आणि अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या व्याख्यानाचं फार सुरेख टिपण घेता येतं. आणि ते टिपण घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर चांगला एक लेख म्हणा किंवा एक आशय त्या ठिकाणी लिहिता येतो की जो त्या साहित्यिकाबद्दल किंवा त्या लेखकाबद्दल तुम्हाला चांगली माहिती ही देतं. तो प्रसिद्ध केला तर इतर लेखकांना देखील त्यांच्याबद्दलची माहिती येईल ज्यांनी त्यांचं व्याख्यान ऐकलेलं नाही. त्यामुळे लेखन कौशल्य हे नुसतं अध्ययनापुरतं विकसित करायचं नंतर विसरून जायचं अशी गोष्ट नाही आहे. तुम्ही अगदी म्हणजे कीर्तनाला जरी एखादा गेला तरी त्यांनी ते लेखन कौशल्य त्याला उपयोगी पडतं, व्याख्यानाला गेला तरी उपयोगी पडतं. आपण जेव्हा पर्यटनाला जातो तेव्हा ते गाईड लोक काही माहिती सांगत असतात, तुम्ही पाहिलंय की काही लोक ते लिहून घेतात डायरीमध्ये. म्हणजे लेखन कौशल्य हे तुम्हाला दैनंदिन जीवनात पावलोपावली हे उपयोगी असतं. दुसरं काय आहे की मला लेखनाचा कंटाळा येतो, मग मी काय करतो की तुमचं लेखन चांगलं आहे, तुम्ही चांगली टिप्पणं घेता म्हणून मी तुम्हाला सांगतो की जरा मला वाचायला द्या ना. आणि मी माझा उद्देश त्या ठिकाणी म्हणजे मला कंटाळा आहे किंवा मला जमलं नाही किंवा काही कारणामुळे मी लिहिलं नाही तर मी तुमच्याकडनं ते घेतो आणि मी अभ्यास करतो. पण असं करू नका, कारण तुमची लेखन टिप्पणं घेण्याची पद्धत, तुमची लेखनाची शैली ही तुमची स्वतःची आहे. मी तशा तशी कॉपी करणं योग्य नाही. जर मी तसं केलं तर माझ्या मनामध्ये माझ्यामध्ये विचार करण्याची शक्ती जी आहे तिचा वापर होणार नाही. आणि मी देखील तुम्ही करता तसाच विचार करू लागेल. जसं दोन व्यक्ती सारखे असू शकत नाही तसे त्यांचे विचार हे भिन्न असतात. तर आणि कदाचित असं होईल की माझे विचार तुमच्यापेक्षा चांगले असू शकतात. तर त्यावेळेला केवळ दुसऱ्यावर अवलंबून न राहता, दुसऱ्याने काय टिप्पण काढले हे अवलंबून त्यावर अवलंबून न राहता आपण आपली स्वतःची टिप्पणं काढावी की ज्यातून आपल्याला स्वतःचे दोषही कळतील आणि कौशल्य विकसित होईल.
सर याविषयी आपण बोलूया. आपण एक फोन येतोय. हॅलो.
हा मॅडम, तरण राजेच्या सरांना एक प्रश्न आहे.
हा
साहित्य लेखन आणि विज्ञान लेखन याच्यामध्ये काही फरक असतो का आणि तो करायला हवा का?
साहित्य लेखन आणि विज्ञान लेखन, हॅलो, साहित्य लेखन आणि विज्ञान लेखन यामधला फरक?
हा हा, बर, मधला काही फरक करता येईल का आणि तो कसा करायचा?
बर बर, ठीक आहे. साहित्य लेखन आणि विज्ञान लेखन यामध्ये काय फरक आहे आणि तो कसा करता येईल आपल्याला लेखनाविषयीचा?
साहित्य लेखन जे आहे ते आपले अनुभव, आपण सर्व गोष्टींकडे म्हणजे निसर्गाकडे किंवा माणसांकडे कोणत्या नजरेतून पाहतो, कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यांच्याबद्दलचे आपले काय विचार आहेत आणि इकडूनच मानवी जीवनाबद्दल आपल्याला काय वाटतं याच्यावर साहित्य लेखन असतं. म्हणजे याच्यामध्ये इंट्रॉस्पेक्शनचा भाग हा जास्त असतो. की मी एखाद्या, समजा एखादी स्त्री शेतामध्ये काम करत आहे, तर ही स्त्री काम करते आहे हे एक दृश्य झालं, पण मी त्याच्या मागे जाऊन ती स्त्री काम करत आहे तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, तिच्या सामाजिक जबाबदाऱ्या, तिला काम करायची निकड, त्यानंतर तिची आर्थिक स्थिती, याच्याबद्दलचा विचार करून मी तिचं एक वर्णन लिहिलं. पण विज्ञान लेखनामध्ये जे आहे जसं आहे तसं मांडलं जातं. उदाहरणार्थ उल्कापात होत आहे तर ते लेखन ते लिहिताना मागचा संदर्भ की किती साली झालेला होता, ही घटना काय आहे, याचं शास्त्रीय कारण काय, जसं आहे तसं हे मी त्या ठिकाणी सांगेल. याच्यामध्ये माझ्या कल्पनाशक्तीला, माझ्या वैचारिकतेला किंवा मी एखादी काही भूमिका मांडत असेल तिला वाव नसतो. इथे जे आहे तसंच तुम्ही सांगू शकता, तिथे भावनिकतेला देखील वाव त्या ठिकाणी नसतो. म्हणून तुमच्या लक्षात येईल की कुसुमाग्रजांच्या काही कविता या खूप उच्च पातळीवर का गेलेल्या आहेत, कारण त्यांनी त्या घटनेकडे फार वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. आणि म्हणून साहित्यामधलं लेखन हे करण्याकरता ती विचारांची परिपक्वता असणं फार आवश्यक आहे. विज्ञान लेखन ते आवश्यक आहे पण त्याच्यामध्ये भावनिकतेला वाव नसतो. जसं आहे जे आहे तसंच ते लिहायचं आहे.
मुद्द्यांविषयी आपण सांगत होतो.
हो, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या टिपणावर मी विसंबून राहता कामा नये, तसं लेखन करताना मला एक अडचण जाणवते की शब्द माझ्याकडे आठवत नाही, शब्द की अरे इथे मला हे म्हणायचं आहे पण कोणता शब्द वापरू. जेव्हा तुम्ही ही अडचण फेस कराल तर ती खरं म्हणजे तुमचं लेखनाला वाव देणारी संधी आहे, असं समजा की मला हा इथे असं म्हणायचं आहे पण हा शब्द वापरला तर तो अर्थ वेगळा होतो, किंवा हे म्हटलं तर मला जे म्हणायचंय ते लिहिता म्हणजे व्यक्त होत नाही तर मी काय करू. तर अशा करता आपण आपला शब्द संग्रह वाढवला पाहिजे, ते मराठी असेल इंग्रजी असेल, शब्द संग्रह वाचनातूनही वाढू शकतो. अनेक नवीन शब्द आपल्याला वाचनामधून मिळतात, त्याच्याकरता तुम्हाला मोठ्या डिक्शनरी घेऊनच बसलं पाहिजे असं नाही. एखादं ग्रामीण भागातलं वर्तमानपत्र घेतलं तर शेतीशी निगडीत अनेक शब्द त्याच्यामध्ये असतात की जे आपल्या शहरी लोकांना माहीत नसतं, आणि त्यामुळे शब्द संग्रह कसा वाढवायचा, तर मी म्हणेल की जिथे जिथे तुम्हाला वाचनाची संधी मिळेल तिथे तिथे तुमचा शब्द संग्रह वाढतो.
बरोबर.
उदाहरणार्थ तुम्ही एसटीमधून चाललात आणि तुम्हाला होर्डिंग दिसत आहेत, त्या ठिकाणी दुकानांच्या पाटे दिसत आहेत, त्याच्यामध्येही त्या लोकल लँग्वेजशी रिलेटेड शब्द असतात.
बर.
आणि ते शब्द तुम्ही वाचल्याबरोबर की हा शब्द आपल्याकडे वापरला जात नाही, मग याचा अर्थ
नवीन शब्द,
हा नवीन शब्द मी यापूर्वी वाचला नाही, हा मी याचा अर्थ काय आहे, ते तुम्ही जर लक्षात ठेवून नंतर लिहून घेतले आणि नंतर त्याचा अर्थ पाहिला तर तुमचा शब्दसंग्रह आपोआप वाढत जातो. म्हणजे असं ठरवून होणार नाही की मी आता या महिन्यामध्ये माझा शब्दसंग्रह वाढवणार, ही काही ठरवून करणारी क्रिया नाही, एक नॅचरल क्रिया आहे. आणि जेवढं तुम्ही इंटरॅक्ट व्हाल तेवढं फार आवश्यक आहे. आजकाल काय झालंय की इंटरॅक्ट होण्याची क्रियाच त्या ठिकाणी खूप कमी झालेली आहे. मी स्वतःच्या कोशामध्ये तितका गुंतून घेतो की तुमच्याशी संवाद मी साधत नाही, तुमचं काय मत आहे ते मी जाणून घेत नाही, तुमचे काय विचार आहेत ते जाणायची माझी इच्छा नाही, आणि त्यामुळे तुम्हाला जी नवीन माहिती आहे ती माहिती प्राप्त करून घेण्याची देखील एक जी प्रोसेस आहे ती मी थांबवतो.
बरोबर.
कारण मला असं वाटतं की यांना काय माहिती असेल माझ्यापेक्षा जास्त, तर ही सर्व कौशल्य वाढवण्याकरता तुम्ही लोकांशी इंटरॅक्ट व्हा,
बरोबर
त्यांच्याशी संवाद साधा. आणि म्हणून आज संवाद न साधल्यामुळे अनेक जे घराघरात किंवा समाजामध्ये जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न केवळ संवाद नसल्यामुळे निर्माण होतात. तर आपल्याला आपली लेखन कौशल्य अध्ययन कौशल्य सुधारण्याकरता तुमचं मन मोकळं ठेवा, दुसऱ्याला स्वीकारण्याची प्रवृत्ती ठेवा.
बरोबर.
ज्यातून तुमचं अध्ययन तर सुधारेलच, त्याबरोबर तुम्हाला जे सामाजिक समायोजन सोशल ऍडजस्टमेंट करायला लागते ती देखील सुधारेल असं मला वाटतं.
सर तसा हा विषय फार मोठा आहे, असा कमी वेळात पूर्ण करण्यासारखा नाहीये, पण तरी तुम्ही बऱ्यापैकी लेखनासाठी काय, लेखन कौशल्य वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे हे अतिशय सुंदर मार्गदर्शन आज राजदरकर सरांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉ उमेश राजदरकर, मानवविद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे संचालक यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ते 20 वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्यांनी अतिशय सुंदर लेखन कौशल्य कसं वाढवावं याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल सर्वांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानते. सर धन्यवाद. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. यशवाणीमध्ये आपण रोज नवीन विषयाला घेऊन आपण मार्गदर्शन ऐकत असतात आणि त्याविषयी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण आम्हाला विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर 2231 480 2231 481 आणि 2230 334 रोज 12 ते 1 या वेळेमध्ये ऐका यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. ज्ञानाची गंगा आम्ही घरोघरी पोहोचवण्यासाठी आमचं हे नवीन माध्यम यशवाणी रोज ऐका. आज आम्ही इथेच थांबत आहोत, पुन्हा आपली भेट उद्या 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.